नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातल्या 288 मतदारसंघात मतदानाला प्रारंभ. मतदार ओळखपत्रासह इतर 12 पुराव्यांपैकी कोणत्याही एका पुराव्याद्वारे ओळख पटवून मतदान करण्याचं आवाहन. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान. जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांवर एकाच केंद्रात 2 वेळा मतदानाची जबाबदारी. मनाई आदेश भंग प्रकरणी भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल. आणि महिलांच्या आशियाई चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत जपानला हरवून भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल, आज चीनसोबत लढत. आता सविस्तर बातम्या. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघासोबत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेला नुकताच प्रारंभ झाला आहे. राज्यात 9,70,25,119 मतदार असून 1,427 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह इतर 12 पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल खात्याचं छायाचित्र असलेलं पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत मिळालेलं स्मार्ट कार्ड, विशिष्ट दिव्यांगत्व ओळखपत्र आदींचा समावेश आहे. सर्व मतदारांनी ओळख पटवून मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात केलं आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
सकाळी 7 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजतापर्यंत मतदान केंद्र आपल्या यासाठी तयार राहतील. काही कारणामुळे दिवसभर आपण जाऊ शकलं नसेल तर सुद्धा 6 वाजताच्या पूर्वी मतदान केंद्रावर आपण हजर राहावे. 6 वाजता हजर राहिलेले सर्वांचं मतदान होईलपर्यंत मतदान केंद्र उघड राहतील. आपल्या मतदान घेतल्याशिवाय मतदान केंद्राचं कामकाज पूर्ण होणार नाही. आपल्याला विनंती आहे, आज न विसरता आपण नक्की मतदान करावे.
निवडणुकीसाठी यंदा 4,136 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 3,771 पुरुष, 363 महिला आणि 2 तृतीयपंथी आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 303 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर सर्वात कमी 17 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघात 183 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जालना जिल्ह्यातल्या 5 मतदारसंघात 109 उमेदवार, बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात 139 उमेदवार, परभणी जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघात 58 उमेदवार, हिंगोली जिल्ह्यातल्या 3 मतदारसंघात 53 उमेदवार, लातूर जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघात 106 उमेदवार, धाराशिव जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघात 66 उमेदवार, तर नांदेड जिल्ह्यातल्या 9 मतदारसंघात 165 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत 19 उमेदवारांमधून मतदारांना आपला खासदार निवडावा लागणार आहे. या लोकसभा मतदारसंघातल्या नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड या विधानसभा क्षेत्रांमधल्या मतदारांना 2 वेळा मतदान करायचं आहे. लोकसभेसाठी पांढऱ्या रंगाची स्टिकर्स असलेलं मतदान यंत्र, तर विधानसभेसाठी गुलाबी रंगाचे स्टिकर्स असलेलं मतदान यंत्र आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून दिल्यानंतर प्रथम लोकसभेचं आणि त्यानंतर विधानसभेचं मतदान करायचं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या आगामी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा तारा भवाळकर यांनीही मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
लोकशाहीमध्ये आपल्याला सर्व सुविधा मिळण्याचा जर हक्क हवा असेल तर त्यासाठी आधी आपण कर्तव्य केलं पाहिजे, ते म्हणजे मतदान करण्याचं. मतदान करण्याचं कर्तव्य करण्यासाठी प्रत्येकाने सकाळी जी मतदानाची वेळ असेल त्या त्या ठिकाणी आपल्या योग्य बूथवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 महिला नियंत्रित मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी कर्मचारी करत आहेत. मतदान प्रक्रियेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान पथकं कालच दाखल झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3,273 मतदान केंद्रांवरची मतदान प्रक्रिया सांभाळण्यासाठी 18,178 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातल्या 5 मतदारसंघात मिळून एकूण 1,775 केंद्रांवर मतदान होत आहे. बीड जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघातल्या 2,416 मतदान केंद्रांवर 11,469 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात 3,088 मतदान केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवर काल सकाळी 7 वाजेपासून मतदान पथकं रवाना होण्यास प्रारंभ झाला होता. धाराशिव जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये 1523 मतदान केंद्रांवर 14,04,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात 15 ऑक्टोबरपासून कालपर्यंत सी व्हिजिल ऍपवर राज्यभरातून 9,293 तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी 9,265 तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या कालावधीत एकूण 673,22,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या विरोधात पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथल्या तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचार संपल्यानंतर मतदार नसलेले राजकीय नेते तसंच कार्यकर्त्यांनी मतदारसंघात न थांबण्याबाबतचा मनाई आदेश भंग केल्याप्रकरणी तावडे यांच्यासह महायुतीचे उमेदवार राजन नाईक आणि सुमारे 250 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यासोबतच प्रचार शांतता कालावधीमध्ये पत्रकार परिषद घेणं तसंच हॉटेल खोल्यांच्या झडतीत रोकड सापडल्याप्रकरणी आणखी 2 गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. दरम्यान बहुजन विकास आघाडी पक्षानं मात्र तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला आहे. तावडे यांच्यासह भाजपनं हे आरोप फेटाळले असून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तावडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्या हवाल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेले आरोप काँग्रेस पक्षानं फेटाळून लावले आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोहोचेल मतमोजणीच्या दिवशी, येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका, 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हवामान बदल आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यासाठी जिल्हा आणि शहर पातळीवर कृती योजना विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव तसंच सल्लागारांना या संदर्भात पत्र पाठवलं आहे. प्रदूषणामुळे होणारे आजार आणि त्या अनुषंगानं आरोग्य प्रणाली अद्ययावत करण्यासाठीच्या शिफारसींचा या पत्रात समावेश आहे. बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि चीन दरम्यान होणार आहे. संध्याकाळी 5:45 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं जपानचा 2-0 असा पराभव केला तर चीननं मलेशियाचा 3-1 असा पराभव केला. परभणी जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच प्रलोभनांचा गैरवापर आणि संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन ड्रोन पेट्रोलिंग करत आहे. अनेक भागात वस्तीत काही वेळा जाणं शक्य होत नाही अशा ठिकाणी ड्रोन प्रभावी माध्यम ठरत असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 1209 मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपण होणार आहे. जालना जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये 4,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 4 संवेदनशील मतदान केंद्रांसाठी सीएपीएफ पथकाची नेमणूक करण्यात आली असून वेबकास्टिंग आणि मायक्रो ऑब्झर्व्हर्सद्वारे देखरेख केली जात आहे. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीला आजपासून गोव्यात सुरुवात होत आहे. या महोत्सवात 81 देशांमधले एकूण 180 चित्रपट प्रदर्शित केले जातील. येत्या 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 107वी जयंती आणि राष्ट्रीय एकात्मता दिवस काल सर्वत्र साजरा झाला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन इथं गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं तसंच राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातल्या 288 मतदारसंघात मतदानाला प्रारंभ. मतदार ओळखपत्रासह इतर 12 पुराव्यांपैकी कोणत्याही एका पुराव्याद्वारे ओळख पटवून मतदान करण्याचं आवाहन. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान. जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांवर एकाच केंद्रात 2 वेळा मतदानाची जबाबदारी. आणि महिलांच्या आशियाई चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत जपानला हरवून भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल, आज चीनसोबत लढत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता। नमस्कार।